लहानग्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला केतकी बडगेचा चिवचिवाट चिवचिवाट स्वच्छंदपणे बागडणाऱ्या आपल्या निरागस मनाने औपचारिकपणे नमस्कार करण्यापेक्षा एकमेकांना भेटल्यावर म्हणावे चिवचिवाट. ज्ञान साधना करत असताना आपल्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी सर्वस्वाचे समर्पण करून नवीन विक्रम आपण प्रस्थापित करू. विज्ञान आणि कलांशी गट्टी करू, गाऊ, नाचू, उडू, बागडू, मस्तीत खेळू आणि एकाग्रतेने अभ्यासही करू. सरस्वतीचे पाईक ना आपण